स्तोत्र संहिता अध्याय 141 वाईटापासून राखण्यासाठी प्रार्थना दाविदाचे स्तोत्र। हे परमेश्वर, मी तुला मोठ्याने ओरडून हाक मारतो, माझ्याकडे त्वरेने ये। जेव्हा मी तुला हाक मारतो तेव्हा माझे ऐक। माझी प्रार्थना तुझ्या समोर धूपाप्रमाणे ती माझे हात उभारणे संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे सादर हो। हे परमेश्वर, माझ्या मुखावर पहारा ठेव, माझ्या होटांचे द्वार सांभाळ। अन्याय करणाऱ्या मनुष्यांबरोबर मी त्याच्या पापमय कार्यात सहभागी होऊ देऊ नकोस। जी दुष्कर्मे करतात त्यांची मिष्टान्ने मला खाऊ देऊ नकोस। नीतिमान मनुष्य मला तडाखा मारो, ती मला दयाच होईल। तो मला दुरुस्त करो, ते माझ्या डोक्यावर तेरासारखी होईल। माझे डोके ते स्वीकारण्यास नाकार देणार नाही, परंतु माझ्या प्रार्थना नेहमी दुष्ट लोकांच्या कृत्याविरुद्ध आहेत। त्यांच्या अधिपतींना कड्यावरून खाली लोटून दिले आहे, ते माझी वचने ऐकतील कारण ती गोड आहेत। जमीन नांगरताना आणि ढेकळे फोडताना जशी माती विखरली जाते तशीच आमची हाडे अधोलोकांच्या तोंडाशी विखरली गेली आहेत। तरी हे प्रभू परमेश्वरा, खचित माझे डोळे तुझ्याकडे लागले आहेत। मी तुझ्यात आश्रय घेतला आहे, माझा जीव निराधार सोडू नकोस। त्याने माझ्यासाठी जो पाश रचला आहे त्यातून व दुष्कर्म करणाऱ्यांच्या सापळ्यातून माझे संरक्षण कर। दुष्ट आपल्या स्वतःच्या जाळ्यात पडोत, मी त्यातून निष्ठून जाईन।